अध्याय सोळा तुम्हा गोटामा पोडेत नाय या हटी तुम्हा यो गोठी माये आखल्यो है त्या तुम्हा सोबाय ठिकाना माने काढी टाकी ओलाज नाय ते तुम्हे जीव लेणारे यहाल आमा ई देवा सेवाच को झे ऐको लागी ओहडी वेळ ये रोयली है त्याहाय आबाल ऐन मानबी ओळख्या नाय त्या हटी त्या ऐकोय कोरी माये तुम्हा यो गोठी या हटी आखी थोली होत्यो का त्यो जोवे ओना वेळी तोवे त्यो माये तुम्हाला आखल्या त्यो या तुम्हाल दियानी यो गोठी माये तुम्हा सुरुवातीपणे आखल्यो नाय काहका आय तुम्या रातो पेन जे मान दवाढ्या त्या असे आय आम्ही जाहू एन तू केस जातो एकोय तुम्हा माने मान कादो हो दे नाय यो गोठी माये तुम्हाल आखल्यो या हटी तुम्हे मन दुखे को बोआ गोई हा तेरी आय तुम्हाल खोराती आखू माये जावा ई तुम्हे फायदा है काहका आय गोयो नाय ते मुदात कोणारो तुम्हे असे येणारोज नाय आय गोयो ते त्याल तुम्हा असे दोवाढी तो येन पापा बदल सोतीपोना बदल एन ओ नारा न्याय निवाळापाने सुटका या बदल दुनिया खात्री करी ते मावोई बोर्स थोवेत नाय या वने पापा बदल आय आबा असे जाहू एन या पासे तुम्हाल आय देखाणार नाय या वने सोतीपोना बदल एन या दुनिया अधिकार्या न्याय जायलो है या वने न्याय निवाळा बदल मान आजोबी तुम्हाल खूप गोठी आखना है त्यो पेन आमीच त्यो तुम्हाल होमजणारी नाय तरी तो खोरेपणा आत्मा यी तोवे तो तुम्हाल वाट देखाडीन बादा खोरेपणामा लई जाय काहका तो स्वतः विचार आखणारो नाय ते जी काय तो वोनाई तीच तो आखी एन आगला येणारी गोठी काय ओरी त्यो बी तो जाखी तो मा मोठेपणा कोरी काहका जी मा है त्यामाने लईन ती तुम्हाल आखी जी काय आबा है ती बादा मा है या हटी माया आखला है का जी मा है त्या माने लईन ती तुम्हाल आखी थोडे वेळ को आय तुम्हाल देखणार नाय एन थोडे वेळ को तुम्हा पासा माने हा या ओने त्या चेल्हा माने कायक जा योग बिहरा लागता लाग्या ओ आम्हाल थोडा वेळ को आय तुम्हाल देखणार नाय एन पासा थोडा वेळ को तुम्हा माने हा या कारण आय आभासे जाहू एहकोय जी ती आखे ती कोहडा लागतो रे त्या आखे थोडे वेळ को एहकोय जी ओ आखे ती कोहडा लागतो रे तो काय आखे ई आम्हाल होमजाय नाय मान होदना त्या मोनाम है ई ओखीन इसुई त्या लख्या थोडा वेळ को आय तुम्हाल देखाणार नाय एन पासी थोडे वेळ को तुम्हा माने हा एहको जी माये आख्या त्याबद्दल तुम्हा योग बिहराल होता का आय तुम्हाल नुक्की आखू तुम्हा रोढा एन दुख को हा तेरी दुनिया खुशी कोरी तुम्हाल दुख होरी तेरी तुम्हे दुखूज तुम खुशी होरी बाय सोरवाळ्यो हे तोवे तेल मोठा दुख हो है कहा का ते सोरवायो ना वेळ येनली रोहे पेन हाना बालका जन्मामा येना तोवे महा दुनियामा जन्म जायला जी खुशी हो है त्या हाटी दुख विहरा जाहे या पुरमाने तुम्हाल आम्ही दुख जायला है तेरी आय तुम्हाल पासो में ही एन या हाटी तुम्हे मन खुशी हो रही एन ती तुम्हे खुशी तुम्हा पाने का दो काढी लेणार नाय तो दिही तुम्हाल मापाय काय मागना कारण रोणार नाय आय तुम्हाल नोकी आखू तुम्हा आबा पाय मान आवे कोई तुम्हा जी काय मागा ती तो तुम्हाल मान आवे दी तुम्हाय आजू मान आवे काय मागिहा नाय मागा तोवे तुम्हाल मिळी या हटी का तुम्हे खुशी पुरी होवा यो गोठी माये तुम्हाल दाखले को आखले होत्यो आय तुम्हे आरे या अगला दाखले को आजू बोलणार नाय ते आबा बदल तुम्हाल उघड रीती आखी ओहळी वेळ ये रोयली है तो दिही तुम्हा मान आवे माघा एन आय तुम्हे हटी आबा पाय रावणी कोही एहको आय तुम्हाल आखू नाय काहका आबो सोतो तुम्हा मोया को है काहका तुम्हाय मावो मोया को ली है एन आय आबा पाने येनो एकोय तुम्हाय बोर्स दोल है आय आबा पाने निंगीन दुनिया मा येनलो है पासो दुनिया सोडीन आबा से जाय रोलो है त्या चेल्हा आख्या देख आम्ही तो उगाड बोलतो दाखले को काय बोला नाय आम्ही आम्हाल होमजाय का तूल बादा काय मालूम है एन कुये तूल काय होदवा या गोरेज नाय यावने तू देवापाने येनलो है ओहडी आमे खात्री है ईसोई त्याहाल जवाब देनो आमी तुमा बोर सोदो था काय देखा ओहडी वेळ ये रोयली है डीगा काय अखवा येनलीज है का तुमे वेरावर ओ इन तुमा बादा ज्या त्या गो जहा एन मान योखलो सोडहा तेरी आय योखलो नाय काका आबो मा रे है यो गोठी माये तुम्हाल आखली होत्यो या हड्डी का मामाय तुम्हाल शांती मिळी दुनियामा तुम्हाल दुख होरी तेरी इमेदोआ माये दुनियाल जिकला है।